चीनीमंडी.com पॉडकास्ट।
विजी डेली शुगर मार्केट अपडेट। सोमवार 23 सप्टेंबर 2019। डोमेस्टिक मार्केट। आज देशभरातील बाजार कमकुवत मागणीसहित सुरू झाला। येत्या नवरात्री सणामुळे साखरेची मागणी वाढण्याची अपेक्षा केली जात आहे। महाराष्ट्रात S30 साखरेचा व्यापार 3,160 रुपये ते 3,200 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3,205 रुपये ते 3,350 रुपये राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3,375 रुपये ते 3,420 रुपये होता। गुजरातमध्ये S30 साखरेचा व्यापार 3,205 रुपये ते 3,235 रुपये, तर M30चा व्यापार 3,325 रुपये ते 3,450 रुपये होता। कोलकातामध्ये M30चा व्यापार 3,725 रुपये ते 3,775 रुपये होता। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3,300 रुपये ते 3,525 रुपये होता, तर M30चा व्यापार 3,400 रुपये ते 3,525 रुपये होता। कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत। इंटरनॅशनल मार्केट। लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $329.70 प्रति टन राहिला, तर US शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.18 सेंट्स होते। करन्सी, कमोडिटी आणि इक्विटी। अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.95 झाला, तर ब्राझिलियन रिअलचा व्यापार 4.1476 झाला। क्रूड फ्युचर 4,114 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI $57.80 होते। BSE सेन्सेक्स 1,075.41 अंकांनी वर येऊन 39,090.03 अंकावर, तर NSE निफ्टी 326 अंकांनी वर चढून 11,600.20 वर थांबले।